हिट्स 93.5 वर रेड एफएम वर 9:24 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपल्याला बदलाबद्दल बोलायचं आहे. बदला म्हणजे आपल्या दुश्मनांसोबत आपण घेतो तो आला बदला नव्हे, तर बदल जो घडून येतो, जो चांगला असतो, जो एक्सेप्ट केला जातो आणि एक्सेप्ट केल्यानंतर बेटरमेंट पाहायला मिळते, अशा प्रकारचे बदल आजकाल आजूबाजूला बरेच पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्या बदलांमुळे वातावरण जरा प्रफुल्लित झालेलं आहे. काही असे बदल जे खरंच प्रचंड पॉझिटिव्ह आहेत, जे बदल पाहिल्यानंतर असं वाटतंय वा वा इससे सिच्युएशन बदलेगी. मग ती सिच्युएशन कुठचीही असो, आपल्या घरातली असो किंवा समाजातली असो, एखादी सोशल प्रॉब्लेम सोबत जोडली गेलेली गोष्ट घटना असो, त्यामध्ये चांगला बदल येण्यासाठी केला गेलेल्या परिस्थितीतल्या बदलाबद्दल आज आपल्याला बोलायचंय. कळालं ना? हा कळायलंच ना, हा कळण्यासारखंच होतं. सो पॉझिटिव्ह चेंज जो तुम्हाला अनुभवायला मिळालेला आहे असा कुठच्याही गोष्टीतला किंवा ऐकिवात आहे, वाचण्यात आहे, पाहण्यात आहे, शेअर करा जरा 2375935 वर. नाही, इथेही एक बदल झालेला आहे, विचारायला होतं बऱ्याचदा. 6601935 रेड एफ एम 93.5 का ये बदला हुआ नंबर, ये बदलाव भी कुछ अच्छा है. 6601935 कॉल करा आणि पॉझिटिव्ह बदलाबद्दल सांगा. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.